युहानको शुभवर्तमान अध्याय 9 जन्मांधाला डोळे देणे. तो तिकडून जात असता त्याने एका जन्मांध मनुष्यास पाहिले. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, ह्याने आंधळे जन्मावे असे पाप कोणी केले, याने किंवा याच्या आईबापांनी? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाची कार्ये प्रगट व्हावी म्हणून हा असा जन्मला. मला ज्याने पाठविले त्याची कार्ये दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे, तिच्यात कोणाच्याने कार्य करवणार नाही. मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे, असे बोलून तो भूमीवर थुकला. थुक्याने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठविलेला तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतल्यावर तो डोळस होऊन आला. यावरून शेजारी व ज्यांनी त्याला भिकारी असे पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, बसून भीक मागणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तो हाच आहे. दुसरे म्हणाले, नाही त्याच्यासारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. यावरून त्यांनी त्याला म्हटले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोहवर जाऊन धू. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तो कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुषाकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. यास्तव परुषांनीही त्याला पुष्कळ विचारले, तुला दृष्टी कशी आली? तो त्यास म्हणाला, त्याने माझ्या डोळ्यास चिखल लाविला, तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले. यावरून परुषातील कित्येक म्हणाले, तो मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बात पाळीत नाही. दुसरे म्हणाले, पापी माणसाच्याने अशी चिन्हे कशी करवतील? अशी त्यांच्यामध्ये फूट पडली. यास्तव पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच दिवशी तू काय म्हणतोस? त्याने म्हटले, तो संदेष्ट आहे. यहुद्यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या इस्माच्या आईबापास बोलावून विचारपूस करीपर्यंत तो आंधळा असून आता डोळस झाला आहे हे खरे मानले नाही. त्यांनी त्यास विचारले, जो तुमचा पुत्र आंधळा जन्मला म्हणून म्हणता तो हाच काय? तर त्याला आता कसे दिसते? त्याच्या आईबापांनी उत्तर दिले, हा आमचा पुत्र आहे व आंधळा जन्मला हे आम्हास ठाऊक आहे, तरी त्याला आता कसे दिसते हे आम्हास ठाऊक नाही, किंवा त्याचे डोळे कोणी उघडिले हेही आम्हास ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. त्याच्या आईबापांनी यहुद्यांचे भय होते म्हणून त्यांनी तसे म्हटले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभा बहिष्कृत करावे असा यहुद्यांनी अगोदरच एकोपा केला होता. यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्याने बोलावून म्हटले, देवाचे गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हास ठाऊक आहे. यावरून त्याने उत्तर दिले, तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही, पण मला एक ठाऊक आहे की मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते. यावरून त्यांनी त्याला म्हटले, त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले? त्याने त्यास उत्तर दिले, आताच मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही ऐकले नाही, पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ पाहता काय? तेव्हा त्यांनी त्याची निर्भत्सना करून म्हटले, तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशाचे शिष्य आहोत. देव मोशाबरोबर बोलला आहे हे आम्हास ठाऊक आहे, हा कोठला आहे हे ठाऊक नाही. त्या मनुष्याने त्यास उत्तर दिले, हेच मोठे आश्चर्य आहे की तो कोठला आहे हे तुम्हास ठाऊक नाही, पण त्याने तर माझे डोळे उघडले. आपल्याला ठाऊक आहे की देव पापिष्ट लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवभक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडले असे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवापासून नसता तर ह्याच्याने काही करवले नसते. त्यांनी त्याला म्हटले, तू अगदी पापात जन्मलास आणि आम्हा शिकवतोस काय? मग त्यांनी त्याला बाहेर घालविले. त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले आणि तो आढळल्यावर त्याला म्हटले, तू देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय? त्याने उत्तर दिले, प्रभूजी, मी त्याजवर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे? येशूने त्याला म्हटले, तू त्याला पाहिले आहे व तुझबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे. तो म्हणाला, प्रभूजी, मी विश्वास ठेवतो. आणि त्याने त्याला नमन केले. तेव्हा येशू म्हणाला, मी न्याय निवाळ्यासाठी या जगात आलो, यासाठी की ज्यास दिसत नाही त्यास दिसावे आणि ज्यास दिसते त्यांनी आंधळे व्हावे. पुरुषांनी जे त्याच्याविषयी होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, आम्हीही आंधळे आहोत काय? येशू त्यास म्हणाला, तुम्ही आंधळे असता तर तुम्हाला पाप नसते, परंतु आम्हास दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.